चंद्राच्या खंत आणि दंतकथा. मूळ लेखक व अभिवाचन आशिष महाबळ. हा लेख बृहन महाराष्ट्र मंडळाकडून प्रकाशित होणाऱ्या वृत्ताच्या जुलै 2026 अंकात समाविष्ट आहे. चंद्राच्या खंत आणि दंतकथा. आजचा दुर्मिळ सुपर ब्लू ब्लड मून चुकवू नका, अशा अर्थाचा एक व्हॉट्सॲप संदेश एका मित्राने काही दिवसांपूर्वी फॉरवर्ड केला. खाली चंद्राचा इतका मोठा फोटो की जणू तो पृथ्वीवर कोसळणार होता. नक्कीच कोणत्या तरी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या ॲपने बनवलेला रंग असा की एखाद्या भयपटाच्या पोस्टरवर शोभेल, आणि अर्थातच शेवटी 3 लाल उद्गार चिन्हे. असे संदेश पाहून कितीजण खिडकीकडे धाव घेत असतील. मित्राने खाली एकच प्रश्न विचारला होता, हे खरं आहे का? खगोलशास्त्रज्ञाला असे प्रश्न अधूनमधून येत असतात, कधी ग्रहणाबद्दल, कधी उल्कावर्षाबद्दल, कधी एखादा ग्रह पृथ्वीच्या फार जवळ येणार असल्याबद्दल, आणि अलीकडे बऱ्याचदा चंद्राच्या या नव्या नावांबद्दल. सुपरमून, ब्लू मून, ब्लड मून, मायक्रोमून. गेल्या काही वर्षात चंद्राच्या नावांची यादी इतकी वाढली आहे की कधीकधी वाटतं आकाशात एकच चंद्र आहे की अनेक. मी मित्राला दिलेल्या उत्तरात एक प्रतिप्रश्न होता. खऱ्याची फोडणी दिलेली ही एक अतिरंजित कथा आहे. मी उकलून सांगण्याआधी काय खरं आहे हे शोधायचा प्रयत्न करणार? चंद्र तोच असतो, बदलते ती आपली भाषा. कधी बातम्यांची, कधी पंचांगाची, कधी कवींची, कधी भीतीची. पण काही साधे प्रश्न विचारून खरं काय आणि खोटं काय हे कोणीही ओळखू शकेल? सुपरमून, ब्लू मून, ब्लड मून, विज्ञान की TRP? सुपरमून पूर्णपणे खोटा प्रकार नाही. चंद्र पृथ्वीभोवती अगदी गोल कक्षेत फिरत नाही, त्याची कक्षा लंबवर्तुळाकार आहे. पौर्णिमेचा चंद्र पृथ्वीच्या जवळ असताना दिसला तर त्याला सुपरमून म्हणतात. जवळ आणि दूर असतानाच्या पौर्णिमेतील चंद्राच्या व्यासातील फरक साधारण 14% असतो, तर परावर्तित प्रकाशात 30% फरक असू शकतो. मात्र आकाशात एकुलत्या एका चंद्राकडे पाहताना हा फरक सहज लक्षात येत नाही. दोन्ही पौर्णिमांच्या वेळी घेतलेली छायाचित्रे एकमेका शेजारी ठेवली तरच तो फरक प्रकर्षाने जाणवतो. सुपरमून खोटा नाही, पण त्या व्हॉट्सॲप फोटो इतका अवाढव्य मुळेच नाही. ब्लूमून हा आणखी गमतीदार प्रकार. नावावरून वाटतं की चंद्र निळा दिसणार, पण तो सहसा निळा नसतो. एका इंग्रजी कॅलेंडर महिन्यात 2 पौर्णिमा आल्या तर दुसऱ्या पौर्णिमेला ब्लूमून म्हणतात. असे क्वचितच होते म्हणून सहसा न घडणाऱ्या गोष्टींना वन्स इन अ ब्लूमून असं म्हणतात. हा मुख्यतः कॅलेंडरचा खेळ आहे, रंगाचा नाही. 31 दिवस असणाऱ्या महिन्यांमध्ये याची शक्यता जास्त. चैत्र, वर्षाख आदी भारतीय महिने चांद्रमास असल्यामुळे साहजिकच एकच पौर्णिमा त्यात येते. चंद्र खरोखर निळसर दिसू शकतो का? फार अपवादात्मक परिस्थितीत हो. वातावरणात धूर, धूळ, ज्वालामुखीमुळे आलेले कण यांच्यामुळे प्रकाशाचे विखुरणे बदलले तर चंद्राचा रंग विचित्र दिसू शकतो. पण व्हॉट्सॲपवर येणारा ब्लू मून सहसा निळा नसतो, तो फक्त महिन्यात दुसऱ्यांदा आलेला असतो. ब्लड मून हे नाव सर्वात नाट्यमय. प्रत्यक्षात याचा संबंध खग्रास चंद्रग्रहणाशी आहे. पृथ्वीच्या वातावरणातून गेलेला सूर्यप्रकाश वक्र होत चंद्रापर्यंत पोचतो. या प्रवासात निळा प्रकाश जास्त पांगतो, लालसर प्रकाश मात्र चंद्रावर पडतो. म्हणून खग्रास चंद्रग्रहणात चंद्र तांबूस, केशरी, कधी गडद लालसर दिसतो. नावात रक्त आहे, पण वैज्ञानिक कारण पाहता वातावरण, सावली आणि प्रकाशाचे विखुरणे आहे. चंद्रग्रहणे बरेचदा होत असतात. ऑगस्ट 2026 आंशिक चंद्रग्रहण आहे. पूर्ण लालसर ब्लडमूनसाठी मात्र 2028 डिसेंबरपर्यंत थांबावे लागेल. पूर्वी ग्रहणांना भीती, अपशकून, दैवी राग यांच्याशी जोडले जात, पण आज ग्रहण कधी लागेल, कुठून दिसेल, किती वेळ राहील या चूक सांगता येतं. भीती वाटण्याऐवजी याकडे पृथ्वी, सूर्य, चंद्र यांच्या भूमितीचा सुंदर प्रयोग म्हणून पाहिलं पाहिजे. ग्रहणाच्या वेळचं पाणी फेकून देणं किंवा चंद्राकडे पाहिल्याने काही अनिष्ट होईल असं मानणं हे अर्थातच अवैज्ञानिक आहे, शाळेत शिकलेल्या ज्ञानाला कवडीमोल करणार आहे. भारतीय परंपरा आणि चंद्राची आणखी नावं. भारतात चंद्राच्या वेगवेगळ्या नावांची परंपरा व्हॉट्सॲपच्या खूप आधीपासूनची आहे. आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा, श्रावण पौर्णिमा म्हणजे राखी, नारळी पौर्णिमा, अश्विन पौर्णिमा म्हणजे कोजागिरी, चांदण्यात बसणं, दूध, जागरण आणि कदाचित कवितांचा आस्वाद घेणं. फाल्गुन पौर्णिमा म्हणजे होळी, वैशाख पौर्णिमा म्हणजे बुद्ध पौर्णिमा वगैरे. या नावात चंद्राचा रंग बदलत नाही, पण आपला अनुभव बदलतो. कोजागिरीच्या चंद्रात एक वेगळं सौंदर्य आहे. गुरुपौर्णिमेच्या चंद्रात स्मरण आहे. होळी पौर्णिमेच्या चंद्रात ऋतू बदलण्याची चाहूल आहे. लहानपणी एकदा कोणीतरी सांगितलं होतं, आज चंद्राकडे बघू नकोस, कारण तो गणेश चतुर्थीचा चंद्र होता. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला चंद्र पाहू नये, पाहिला तर खोटाळ येतो अशी समजूत अनेक ठिकाणी आहे. तिच्या मागे गणपती आणि चंद्राची कथा सांगितली जाते. कथा म्हणून ती रंजक आहे, पण कारण परिणाम म्हणून पाहिलं तर चंद्र पाहिल्याने खोटा आरोप होतो याची सुतराम शक्यता नाही. चतुर्थीचा चंद्र हा सूर्याच्या जवळ दिसणारा कोवळा अर्धवट उजळलेला चंद्र असतो. त्यात अपशकून नाही, निरीक्षणाची संधी आहे. याच्या अगदी उलट ईदेचा चंद्र. रमजान संपत आल्यावर लोक आकाशात कोवळा चंद्र शोधतात. चांदी का? हा प्रश्न फक्त खगोलशास्त्राचा नसतो. हिंदी उर्दूतील ईद का चांद हा वाक्प्रचारही आला, थोडाफार ब्लू मूनसारखा, पार्क्वचित दिसणाऱ्या व्यक्तीसाठी. चंद्र तोच, बदलतात आपल्या कथा. कवींचा चंद्र आणि विज्ञानाची वास्तवता. भारतीय भाषांमध्ये चंद्र हा सौंदर्याचा, शांततेचा, विरहाचा, प्रेमाचा फार जुनं प्रतीक आहे. मराठीत, हिंदीत, उर्दूमध्ये आणि संस्कृतमध्ये, एवढंच नाही तर जगभराच्या भाषांमधील कवितांमध्ये चंद्राने प्रेमपत्र उजळवली आहेत. पण खगोलशास्त्राचं भिंग किंवा खरं तर दुर्बीण लावून पाहिलं तर थोडी गंमत होते. चंद्राचा चेहरा निर्दोष नाही, तर छोट्या मोठ्या विवरांनी आणि त्यात असलेल्या डोंगरांनी भरलेला आहे. रूढी परंपरा आपण सहजी बदलत नाही, हेच खरं. चंद्राची प्रतीकं फक्त कवितेत नाहीत, ती झेंड्यांवरही येतात. अनेक देशांच्या झेंड्यांवर चंद्रकोरीच्या दोन टोकांमध्ये किंवा तिच्या जवळ तारा दाखवलेला असतो. पाकिस्तान आणि सिंगापूरसकट अनेक देश त्यात येतात. असं काही पाहिलं की खगोलशास्त्रज्ञाच्या डोक्यात लगेच प्रश्न येतो, असं खरंच दिसू शकेल का? चंद्रकोरीचा काळा भाग म्हणजे चंद्राचा न उजळलेला भाग, त्याच्या मागे तारा दिसत असेल तर तो तारा चंद्राने झाकला गेला पाहिजे. म्हणजे झेंड्यावरचा तारा हा अनेकदा अशक्यप्राय असतो. काही दशकांपूर्वी टर्कीने आपल्या झेंड्यातला तारा थोडा बाहेर सरकवला, पण अजूनही पूर्णपणे नाही. झेंडा हा आकाशाचा फोटो नाही, पण तरी अशा साध्या गोष्टी झेंड्यासारख्या महत्त्वाच्या प्रतीकांवर येण्याआधी तपासायला हव्या. दृष्टीभ्रम आणि जाणीवेचा चंद्र. कधीकधी चंद्र क्षितिजाजवळ असताना फार मोठा भासतो. झाडांच्या फांद्यांमधून, इमारतींच्या मागून किंवा डोंगराच्या कडेला उगवणारा चंद्र जणू अवाढव्य वाटतो. त्यावेळी त्याचा प्रकाश आपल्यापर्यंत येताना वातावरणाच्या अधिक जाड थरातून येत असतो, त्यामुळे चंद्र लालसर किंवा पिवळसर दिसू शकतो आणि परावर्तनामुळे त्याची प्रतिमा किंचित चपटी किंवा हललेली दिसू शकते. पण तो मोठा दिसण्याचे मुख्य कारण हे नाही. मोठेपणाचा हा अनुभव बहुधा आपल्या दृष्टीचा भ्रम आहे. क्षितिजाजवळ चंद्राच्या आसपास झाडं, घरं, डोंगर असे संदर्भ असतात, त्यांच्यामुळे चंद्र मोठा भासतो. वर गेल्यावर तो रिकाम्या पार्श्वभूमीवर दिसतो आणि छोटा वाटतो. साधा प्रयोग करून पाहता येतो. चंद्र क्षितिजाजवळ असताना एक फोटो घ्या आणि काही तासांनी तो आकाशात वर गेल्यावर पुन्हा फोटो घ्या. एकाच झूम सेटिंगवर दोन्ही फोटो काढले तर त्याचा आकार जवळजवळ सारखाच दिसेल. चंद्राने आपला आकार बदललेला नसतो, वातावरणाने त्याला मोठं केलेलं नसतं, आपली जाणीव बदललेली असते. चंद्राकडे पाहण्याची नजर. त्या व्हॉट्सॲप संदेशातील चंद्र प्रत्यक्षात तितका मोठा नव्हता, तितका लाल नव्हता, पण त्यानं एक काम केलं, अनेकांना पुन्हा एकदा आकाशाकडे बघायला उद्युक्त केलं. काही दशकांपूर्वी मानवानं चंद्रावर पाऊल ठेवलं, आता आर्टेमिससारख्या मोहिमा माणसाला पुन्हा चंद्राकडे नेण्याची तयारी करत आहेत. चंद्र आता फक्त पाहण्याची गोष्ट राहिला नसून आपल्या पुढील अवकाश प्रवासाची पायरी बदला आहे.